शास्ते अध्याय 17। एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात मिखा नावाचा एक मनुष्य राहत होता। तो आपल्या आईला म्हणाला, जी 1100 चांदीची नाणी तुझ्यापासून हिरावून नेल्याबद्दल तू शाप दिला होतास आणि ज्याबद्दल तू माझ्याजवळ बोलत होतीस ते पैसे माझ्याजवळ आहेत, मीच ते घेतले होते। तेव्हा त्याची आई म्हणाली, बाळा, परमेश्वर तुझे कल्याण करो। त्याने ती 1100 चांदीची नाणी आपल्या आईला परत केल्यावर ती म्हणाली, माझ्या मुलांच्या हितासाठी माझे हे पैसे मी परमेश्वराला मनापासून समर्पित केले आहेत। यांची एक कोरीव मूर्ती व एक ओतीव मूर्ती करावी म्हणून हे पैसे मी आता तुला परत करते। त्याने ते पैसे आपल्या आईला परत केले। तेव्हा तिने त्यातली 200 नाणी सोनाराला दिली आणि त्याने त्यांची एक कोरीव मूर्ती व एक ओतीव मूर्ती तयार केली। त्या मूर्ती मिखाच्या घरात ठेवण्यात आल्या। ह्या मिखाचे एक देवघर होते। त्याने एक एफोद आणि मूर्ती तयार केली व आपल्या एका मुलाला दीक्षा देऊन आपला पुरोहित नेमले। त्या काळी इस्रायलावर कोणी राजा नव्हता। जो तो आपल्याला योग्य दिसेल तसे करीत असे। बेथेलहेम यहुदा येथे यहुदाच्या घराण्यातला एक तरुण लेवी उपरी म्हणून राहत होता। आपल्याला कोठेतरी राहायला जागा मिळाली तर पहावे म्हणून तो यहुदातील बेथलेहेम नगर सोडून निघाला आणि प्रवास करीत करीत एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात मिखाच्या घरी आला। मिखाने त्याला विचारले, तू कोठून आलास? त्याने उत्तर दिले, यहुदाच्या बेथलेहेमातला मी एक लेवी आहे। आसरा मिळेल तेथे जाऊन राहावे म्हणून मी फिरत आहे। मिखा त्याला म्हणाला, माझ्या येथे राहा, तू माझ्या वडिलासमान हो व पुरोहित म्हणून राहा। मी तुला सालीना 10 चांदीची नाणी व एक पोशाख देईन आणि तुझ्या पोटापाण्याची व्यवस्था करीन। त्याने त्या लेव्याला आग्रह केला। मग तो लेवी त्या माणसाबरोबर राहावयाला तयार झाला। त्याने त्या तरुणाला आपल्या मुलाप्रमाणे वागवले। मिखाने त्या तरुण लेव्याला दीक्षा दिली आणि तो त्याचा पुरोहित होऊन त्याच्या घरी राहू लागला। मग मिखा म्हणाला, मी एक लेवी आपला पुरोहित करून ठेवल्यामुळे परमेश्वर माझे कल्याण करील अशी मला आता खात्री आहे।